भाग तीन न्याय। नमस्कार। नमस्कार जी। सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या का ज्या होत आहे?
होय, मी पण ही गोष्ट साऱ्या दिवसापासून ऐकत आहे। मले आणखीन सांगा ह्या गोष्टीविषयी।
माझ्या गावातले पाटील आणि सगळे म्हातारे लोक भल्ले सीमानदार आणि पक्षरहित न्याय करतात।
काय हे खरं आहे?
तर सांगा, त्याले सजा काय भेटली?
खरंच जे सजा त्याले भेटली ते कठीण आहे आणि तो माणूस त्या सजाच्या लायक नाही।
पण काही पण राव, जे फैसला त्यांना घेतला ते चांगलाच आहे।
खरंच खूप वाईट झालं, पण मला असं वाटते की हा माणूस काही वर्षापर्यंत आपल्या शिक्षेच्या दबावाखाली दबून राहील।
झालंच तर पुऱ्या जीवनभर।
हो, मला पण असं वाटते।
तो माणूस पण खूप उदास दिसत होता,
कारण की त्यानं आपल्या गुन्ह्याला कबूल केलं
आणि त्याला हे पण माहीत होतं की जो न्याय झाला आहे तो चांगलाच झाला आहे।
पण तो त्या दंडाले भरू शकत नव्हता आणि एकदम एक म्हातारा उभा झाला आणि त्यानं म्हटलं।
त्याने पाटलाला ह्या प्रकारे म्हटलं की माय मन लय भारी झालं माझ्या दोस्ताच्या वाईट कामाला ऐकून जे त्यानं केलं। आणि त्यानं हे पण म्हटलं पाटलाले,
आणि जे न्याय केलं ते खरं केलं आणि जे वाईट केलं त्याचा दंड पण भरणं जरुरी आहे।
भलेही दोषी अमीर असो या गरीब असो,
जरी तो गरीब असन या श्रीमंत असन,
कारण की तो दोषी माणूस माझ्या दोस्त आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो, तर मले याच्या दंडाचे पैसे भरायचे आहे। कारण की हा माणूस ह्या दंडाले भरू शकत नाही, पण मी भरू शकतो।
काय हे खरं आहे?
होय, हे खरोखर खरंच आहे।
आणि हे ऐकून तो दोषी माणूस विचारात पडला आणि तो विचार करू लागला, माझा मित्र खरंच एवढा चांगला आहे काय?
नंतर तो बी मानला आणि पाटलानं पण केजची फाईल तिथंच बंद केली।
काय तुम्हाला हे माहीत आहे दोस्तांनो?
हे जे आपण गोष्ट ऐकली हे सगळ्याचीच कहाणी आहे। परमेश्वराचे वचन आपल्याला शिकवते की आपल्याला हरेक माणसाला एक दिवस परमेश्वरासमोर उभे राहावं लागेल, जो की तो महान न्यायी आहे आणि तो आपल्या मनाले पाहिते। तो आमच्या सर्व पापाले जाणते। त्याले माहीत आहे की आपण पापी आणि दोषी आहे आणि त्याचा जो दंड आहे तो अनंत कालाची शिक्षा आहे। आणि आपण याच्याविषयी काय करू शकतो?
आपण कसं परमेश्वराच्या शिक्षेपासून वाचू शकतो?
आपण कधीच परमेश्वराच्या शिक्षेचा दंड भरू शकत नाही।
परमेश्वराला हे माहीत होतं आणि ह्या कारणामुळे आणि त्याने आपल्या एकुलत्या एक पोराले आपल्यासाठी पाठवलं,
कारण की तो आमच्या जागी आमच्या पापाचं ओझं तो स्वतःच्या खांद्यावर घेई।
काय तुम्हाला माहीत आहे? मी तुम्हाला ते सांगितलं होतं
की आपली जी शिक्षा आहे ते मृत्यू आहे। आमच्या शिक्षेला स्वतःवर घेण्यासाठी परमेश्वराच्या लेकराने क्रूसावर स्वतःले बलिदान केलं, जेणेकरून आपल्याला आपल्या पापाची क्षमा भेटाव। आता कोणी दोषी आणि पापी अशा भरपाईसाठी तयार असेल तर आणि आपल्या पापाले कबूल होऊन तर तो आपल्या शिक्षेपासून वाचू शकते आणि त्या भयानक शिक्षेपासूनही जे आपल्या पापामुळे आपल्यावर येईन। परमेश्वराचं पुस्तक आपल्यासाठी हे म्हणते, हर एक माणसाले एक ना एक दिवस मरा लागन आणि त्याच्या मेल्याच्या नंतर एक न्यायचा दिवस येईन आणि त्याच्यानंतर दुसरं मरण येईन जे खूप खतरनाक आहे। परंतु माझ्या दोस्तांनो, परमेश्वराने आमच्यासाठी एक रस्ता तयार केला आहे। जर आपण प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवू आणि त्याच्या मरणावर, तेव्हाच आपण वाचू शकतो। परमेश्वराचे पुस्तक म्हणते, परमेश्वराचे ते महान उद्धार जे त्यानं आम्हाला दिलं त्याच्यासाठी आपण काही नाही करता कसं वाचू शकतो?
काही वाचायला रस्ताच नाही।
काय तुम्ही प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवसान आणि आपल्या रक्षकाच्या रूपात ग्रहण करसान? कारण की तो आपल्याला परमेश्वराच्या न्यायापासून वाचू शकेन। या तुम्हाला मी आणखीन गोष्ट सांगतो परमेश्वराचं लेकरू प्रभू येशू मसीहच्या विषयावर।